आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा बागा वरवी मोनाली प्रभु तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो। ऑपरेशन सिंदूर वेळार भारतान पाकिस्तानी सैन्य आनी आतंकवाद्यांचे मोठे लुकसान केले असे भारतीय लष्कराचे लष्करी कारवाय महासंचालकान सांगले। दोन्ही देशांमध्ये आज संघर्ष विराम दीर्घकाळ टिकून दवरपाच्या मार्गांचेर चर्चा जातली। राष्ट्रीय तपास एजन्सी NIA प्रमुख खालिस्तानी कार्यकर्त्याक अटक केल्या। आज संवसारभर बुद्ध पूर्णिमा मनयतात। अमेरिकेन काल जिनिवा उलोवण्या उपरांत चीना बरोबर वेपारी करार जाहीर केलो। बायलांच्या क्रिकेट सर्तीन भारतान 3 देशांमध्ये 1 दिसाची माळ जिंकल्या। आता पुराय खबरो। भारतीय लष्कराचे लष्करी कारवाय महासंचालक DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घाय हांणी सांगले, ऑपरेशन सिंदूरा खाला पाकिस्तान आनी पाक व्याप्त काश्मीरान 9 आतंकवादी अड्ड्यांचेर जाल्ल्या हल्ल्यान 100 मायज आतंकवाद्यांक मरण आयले। काल सांज वेळा नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना DGMO'न म्हळें, ह्या दहशतवाद्यां मदीं युसुफ अजहर, अब्दुल मलिक रॉफ आनी मुदासीर अहमद सारके दहशतवाद्यांचो आसपाव आशिल्लो, जे IC 814 अपहरणात आनी पुलवामा बॉम्बस्फोटान सहभागी आशिल्ले। भारत आनी पाकिस्तानाचे सैन्य संचालन महासंचालका मजगती आज दनपरां 12 वरांचेर उलोवणी जातली आनी दोनूय देशांमदलो संघर्ष विराम दीर्घकाळ टिकोवन दवरपाच्या मार्गांचेर चर्चा ते करतले। आतंकवाद्यांच्या गुन्यांवकारांक आनी नियोजनकारांक ख्यास्त दिवपाचो आनी तांची आतंकवादाची मुळावी बांदावळ नष्ट करपाचो स्पश्ट लष्करी हेत घेवन ऑपरेशन सिंदूराची संकल्पना केल्ली अशें DGMO'न सांगलां। ऑपरेशन सिंदूरान सामक्या कश्टान आनी काटेकोरपणान सीमापार दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांक लक्ष केले। ऑपरेशन सिंदूरान मरण आयल्ल्या सशस्त्र दळांतल्या 5 शहीदांक आनी नागरिकांक DGMO'न श्रद्धांजली ओपली। कितले पाकिस्तानी विमान उडयले अशें विचारतकच एअर ऑपरेशन्साचे महासंचालक एअर मार्शल AK भारती हांणी सांगले, तांच्या विमानांक शिमे भितर प्रवेश करपाक आडायल्यात आनी थोडीं विमानां निश्चितपणान उडयल्यात। तशेंच हवाई दळान आपलें उद्दिश्ट साध्य केलां आनी सगळे पायलट परतून आयल्यात अशें तांणी सांगलें। राष्ट्रीय तपास संस्था NIA'न काल एका प्रमुख खालिस्तानी कार्यकर्त्याक अटक केली, जाचे परदेशांतलो बब्बर खालसा दहशतवादीन कुख्यात गुन्यांवकार हरविंदर सिंग संधू कडेन संबंध आशिल्ले। हरविंदर संधू 2016 नाभा जेलब्रेक वेळ पळून गेल्लो। खालिस्तानी आतंकवाद कट प्रकरणात NIA'न बिहारांतल्या मोतिहारी हांगाच्यान काश्मीर सिंग गलवाडीक अटक केल्या उपरांत हे यश मेळ्ळां अशें NIA'न आपल्या निवेदनांत सांगलां। नाभा बंदखणींतल्यान पळून गेल्या उपरांत काश्मीर सिंगाचो रिंडा सयत नियुक्त खालिस्तानी आतंकवाद्यांकडे सक्रीय संबंध आशिल्लो अशें तातूंत म्हळां। दिल्ली विमानतळाची येरादारी सामान्यपणान चालूच आसा, पूण सध्याच्या हवाई परिस्थिती आनी वाढिल्ल्या सुरक्षा उपायांक लागून कांय उड्डाणाचेर परिणाम जावंक शकता आनी सुरक्षा प्रक्रियेंतल्यान वचपाक चड वेळ लागू येता अशें दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडान सांगलां। प्रवाशांक संकेतथळा वयल्यान उड्डाणाच्या स्थितीची पुष्टी केल्या उपरांतूच विमानतळार पावपाचो सल्लो दिला। राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन प्राधिकरण NDMA'न नागरिकांक कसल्याच अज्ञात वस्तूंक हात लावचो न्हय असो सल्लो जारी केला। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान म्हळां, ही स्फोटक पदार्थ आसूं येता जी धोक्याची आसूं येतात आनी जिवाक धोको निर्माण करपाक शकतात। लोकांक कसली अज्ञात सामग्री मेळ्ळी जाल्यार थळाव्या अधिकाऱ्यांक बेगोबेग कळोवचें अशें NDMA'न म्हळां। ह्या म्हयन्यान आतां मेरेन परकी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारांत 14,000 कोटी रुपया परस मायज गुंतवणूक केल्या। सकारात्मक जागतीक संकेतांक लागून परकी गुंतवणूकदार उत्साहीत जाल्या। डिपॉझिटरींच्या आंकड्या प्रमाण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स वा FPI हांणी 9 मे मेरेन इक्विटीन 14,167 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या, पूण FPI रिणांतल्यान 3,725 कोटी रुपया काडले। भारतीय इक्विटींतली सकारात्मक गती एप्रिलान 4,223 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केल्या उपरांत जाल्या। हाजे आदीं FPI'न मार्चान 3,973 कोटी रुपया, फेब्रेरान 34,574 कोटी रुपया आनी जानेरान 78,027 कोटी रुपया काडिल्ले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आज बुद्ध पौर्णिमा, गौतम बुद्धाचो जल्म आणि निर्वाण याच दिसा झाले. ताका बोधगया हंगा महापोती झाडा खाला निर्वाण प्राप्त झाले. बुद्ध पौर्णिमा हो भारत, नेपाल, भूटान, बर्मा, थायलंड, तिबेट, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, मंगोलिया, कंबोडिया, सिंगापोर, इंडोनेशिया आणि श्रीलंकेतल्या बौद्ध आणि हिंदू लोकांचा एक मुखेल सण. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी देशवासियांक बुद्ध पौर्णिमेच्यो शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां, भगवान बुद्ध हे करुणेचे अवतार आशिल्ले. तांचो अहिंसा, प्रेम आणि दयाळूपणाचो संदेश मानव जातीच्या कल्याणाचो मूलभूत आधार असा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी म्हळां, भगवान बुद्धांचो संदेश आव्हानात्मक काळांत ध्रुव ताऱ्यासारखो असा. अमेरिकेन काल राती स्वित्झर्लंडांतल्या जिनेवा शारांत चीना बरोबर वेपारी करार जाहीर केलो. व्हाईट हाऊसान जाहीर केल्ल्या निवेदना प्रमाण अमेरिकेचे वित्त मंत्री स्कॉट पेसंट हांणी चीना बरोबर जाल्ली उलोवणी खूप फलदायी आशिल्ल्याचे म्हळां आनी ह्या कराराची माहिती आज शेअर करतले अशें सांगलां. तांणी चर्चेचे आयोजन केल्ले खातीर स्वीस सरकाराचे आभार मानले. तेहरानाच्या अणुकार्यावळी विशीं अमेरिका आनी इराण हांचे मदीं जाल्ली चवथी फेरी काल ओमानाची राजधानी मस्कटांत सोंपली. दोनूय पक्षांनी परतून मेळपाचें मान्य केलें. अमेरिकेचे मध्यपूर्व दूत स्टीव विटकॉफ आनी मस्कटांतली चर्चा उत्साहवर्धक आशिल्ल्याचें म्हळां. जाल्यार इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराग्ची हांणी वाटाघाटी कठीण पूण उत्पादक आशिल्ल्याचें वर्णन केलां. भारतीय हवामान खात्यान आज उपहिमालयन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांतल्या कांय वाठारांनी उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण आज वायव्य मध्य उदेंत आनी दक्षिण विकल्पाचे वादळी वारें आनी वीज आनी जोगलां मारपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान बिहार, अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांतल्या कांय सुवातांनी कालोराच्या ल्हारांचोय अदमास उक्तायला. बायलांच्या क्रिकेट खेळांत काल कोलंबोच्या आर प्रेमदास स्टेडियमाचेर जाल्ले निमाणे मॅचीन भारतान श्रीलंकेचेर 97 जैत मेळून 3 देशांमधली एका दिसाची माळ जिखली. पहिली फलंदाजी करपाची निवड करून भारतान 50 ओव्हरींनी 7 कडे वगडावून 342 धावण्यो केल्यो. ताका जाप दितना श्रीलंकेच्या पंगडान 48.2 षटकांत 245 धावण्यो करून ऑल आऊट जाले. खेलो इंडिया यूथ खेळा सर्तीन महाराष्ट्राच्या खेळगड्यांचे जैत मेळप चालूच आसा. काल खेळाच्या 8 दिसा महाराष्ट्रान आनीक एक भांगरा पदक जिखल्या उपरांत तांची वट्ट पदकांची संख्या 75 मेरेन वाढली. तांत 28 भांगरा पदकांचो आस्पाव जाता. महाराष्ट्रान सुरवाते सावन पयली सुवात टिकून दवरल्या. तशेंच महाराष्ट्राच्या खेळगड्यांक 22 रुपया आनी 25 कांस्य पदकां मेळयल्यात. कर्नाटक 14 भांगरा पदकां सयत 39 पदकां घेवन दुसरे सुवातेर आसा. जाल्यार राजस्थान वट्ट 23 पदकां घेवन 3 क्रमांकाचेर आसा. खेलो इंडिया यूथ गेम जशीजशी फुडें वता तशी तशी आंतरराष्ट्रीय खेळां खातीर आशादायक प्रतिभाय वेगवेगळ्या खेळांत उदयाक येवपाक लागल्यात. जलतरण मळार आदिती अशोक हेगडे, वेट लिफ्टिंगांत हर्षवर्धन साहू, तिरंदाजीत तेजल साळवे आनी हेर जायत्या प्रतिभावन खेळगड्यांनी हे खेपे उत्कृश्ट कामगिरी दाखयल्या. चलियांच्या 49 किलो वजनाच्या वर्गांत खेलो इंडिया यूथ गेम्सान महाराष्ट्राची अस्मिता धोणेन नवो विक्रम केलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूर वेळार भारतान पाकिस्तानी सैन्य आनी आतंकवाद्यांचे मोठे लुकसान केले असे भारतीय लष्कराचे लष्करी कारवाय महासंचालकांनी सांगले. दोन्ही देशांमध्ये आज संघर्ष विराम दीर्घ काळ टिकून दवरपाच्या मार्गांची चर्चा जातली. आज संसारभर बुद्ध पौर्णिमा मनयतात. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.